नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं अक्षिता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. तमिळनाडूंतल्या कोयंबतूर जिल्ल्यांत जाल्ल्या रस्तो अपघातांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुख्ख उक्तायलां. भारतान अधिकृतपणान पुष्टी केल्या की युनायटेड किंगडम आनी फ्रांसाच्या फुडारपणाखाला हॉर्मूस खाडीची राखण करपा खातीर दर्यावेल्या उपक्रमांत वांटेकार जावपाक आपोवणें दिला. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांच्या फुडारपणाखाला भारत आनी ऑस्ट्रिया हांच्या मदले वेपार आनी गुंतवणूक संबंध घटमूट करपाची संद मेळ्ळी. वेपार आनी गुंतवणूक हांचे विशीं भारत नॉर्वे संवादाचे तिसरे अधिवेशन नवी दिल्लीत जाले. आता पुराय खबरो. नामांकित वांगडी हरिवंश सलग तिसरे खेपे राज्यसभेचे उपसभापती म्हणून वेचून आयल्यात. ते बिनविरोध वेचून आयल्यात. राज्यसभेचे सभाघराचे फुडारी जेपी नड्डा हांणी हरिवंश हांकां वयल्या सभाघराचे उपसभापती म्हणून वेचून काडपाचो प्रस्ताव मांडलो. भारताचे आदले मुखेल न्यायाधीश रंजन गोगोय हांची निवृत्ती उपरांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी तांकां सभाघरांत उमेदवारी दिली. ह्या संदर्भांत उलयतना प्रधानमंत्र्यांनी म्हणले की
हमने सबने हरिवंश जी के नेतृत्व में सदन की शक्ति को और अधिक प्रभावी होते हुए भी देखा है और मैं कह सकता हूँ कि केवल सदन की कार्यवाही का संचालन ही नहीं, वे अपने जीवन के जो भूतकाल के अनुभव है उसको भी बहुत ही सटीक तरीके से सदन को समृद्ध करने में उपयोग लाते हैं.
तमिळनाडूंतल्या कोयंबतूर जिल्ल्यांत जाल्ल्या रस्तो अपघातांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुख्ख उक्तायलां. वालपराय घाट रस्त्यार काल सांजे वेळार हो अपघात जालो. केरळांतल्यान 16 जाणांक व्हरपी व्हॅन दोंगरी रस्त्यार वता आसतना कोयंबतूर जिल्ल्यांत दोंगरा सकयल गाडी कोसळ्ळी. 10 जाणांक मरण आयले आनी जायते जाण जखमी जाले. जखमीक उपचारा खातीर लागसारच्या हॉस्पिटलांत दाखल केल्यात. भारतान अधिकृतपणान पुष्टी केल्या की युनायटेड किंगडम आनी फ्रांसाच्या फुडारपणाखाला हॉर्मूस खाडीची राखण करपा खातीर दर्यावेल्या उपक्रमांत वांटेकार जावपाक आपोवणें दिला. राजधानीत सप्तकी मिडिया ब्रिफींग वेळार विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल हांणी ह्या आमंत्रणाची पुष्टी केली. संवसारातल्या सुमार 20% तेल वेपाराक सुविधा दिवपी संवसारातल्या एका म्हत्वाच्या उर्जा मार्गाची सुरक्षितताय सुनिश्चित करपाचे यत्न आंतरराष्ट्रीय समुदाय वाडयता तेन्ना हे आमंत्रण पावता. विदेश वेव्हार मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण रणनितीची मार्गातल्यान अखंड नॅव्हिगेशन सांबाळपाचो हेतू आशिल्ल्या सहकार्याच्या येवजणेंत नवी दिल्लीक योगदान दिवपाक सांगला. ब्रिटीश प्रधानमंत्री केर स्टार्मर आनी फ्रेंच राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हांणी एलसी पॅलेसीन उलोवणी केली. हॉर्मूस समुद्र धुनीतल्यान परिस्थितीचेर उपाय काडपा खातीर सुमार 40 देशांचे वांगडी आभासी शिखर परिषद घडोवन हाडपाची तयारी दोनी फुडारी करतात. जर्मनीचे कुलगुरू फ्रेडरिक मेर्स हाजीर रावपाचे आसात आनी तांणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे हे प्रक्रियेत आस्पाव करचो अशें सुचयलां. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांच्या फुडारपणाखाला भारत आनी ऑस्ट्रिया हांच्या मदले वेपार आनी गुंतवणूक संबंध घटमूट करपाची संद मेळ्ळी. ऑस्ट्रियाचो अर्थ, उर्जा आनी पर्यटन संघ राज्यमंत्री वुल्फगँग हेटमन्स डॉर्फर हे वांटेकार जाल्ले. गोयल हांणी द्विपक्षीय वेपार वाडोवप, कामगार प्रधान क्षेत्रांचो फायदो घेवप आनी वेवसायांत सतत वांटो घेवपा खातीर भर दिलो. तशेंच सुदारणा आनी प्रगत तंत्रगिन्यान ह्या मुखेल चालकांचेर तांणी भर दिलो. दोनी देशांमदलो द्विपक्षीय वेपार सुमार 3 अब्ज अमेरिकन डॉलर मेरेन पावला आनी भारतांत सुमार 160 ऑस्ट्रियन कंपनी काम करतात. गुंतवणूक सुलभ करपा खातीर आनी वेवसाय करपाची सोय वाडोवपा खातीर द्विपक्षीय फास्टट्रॅक यंत्रणा कार्यान्वीत करप हो एक मुखेल परिणाम आसा अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री हांणी सांगलां. हाका लागून गुंतवणूकदारांचो आत्मविस्वास आनी बळगें वाडटलें अशें तांणी सांगलें. ह्या चर्चेंत वेपार वाडोवपाक, आडमेळी उणी करपाक आनी गुंतवणूक प्रवाह वाडोवपाक मुखेल चालक म्हणून प्रस्तावीत भारत युरोपीय संघ मुक्त वेपार कराराचेर तांणी भर दिलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी केंद्रान कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गावरीत तात्पुरत्या कराराचेर एम्प्लॉयमेंट खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागल्यात. ते खातीर पात्रताय आनी अटी अश्यो आसात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे. ताची पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. कोंकणी भाशेचे बरे गिन्यान आसचे, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे. प्रसारणा खातीर उमेदवाराचो आवाज योग्य आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी थारायिल्ली फी भरून ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफीस आरएनयू आकाशवाणी पणजी आल्तिनो हांगा सादर करचो. निवड प्रक्रिया लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा दोन पांवड्यार जातली. अर्ज करपाक निमणी तारीख 17 मे 2026 आसा. अधिक म्हायती खातीर आरएनयू पणजी @gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. अस्तंत आशियान संघर्ष चालू आसलो तरी देशभरांतल्या एलपीजी पुरवण स्थिर आसा अशें सरकारान सांगले. नवी दिल्लींत आंतर मंत्रालय म्हायती दितना पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयांतली सचीव सुजाता शर्मा हांणी एलपीजीची पुरवण स्थिर आसा आनी सुमार 50 लाख एलपीजी सिलिंडर लोकांक पावल्यात अशें सांगले. आतां सुमार 98% एलपीजी बुकींग ऑनलायन जाता जाल्यार 93% डिलिव्हरी प्रमाणीकरण कोड यंत्रणेवरवी म्हळ्यार ओटीपी प्रमाणित जाता अशें तांणी सांगलें.
घरेलू एलपीजी के संबंध में किसी डिस्ट्रीब्यूटर पर कोई ड्राई आउट रिपोर्टेड नहीं है. कल भी हमने लगभग 50 लाख से अधिक घरों में एलपीजी का सिलेंडर पहुंचाया है. हमारा ऑनलाइन बुकिंग 98% है और डिलीवरी ऑथेंटिकेशन कोड के साथ डिलीवरी लगभग 93% है. कमर्शियल एलपीजी भी 70% तक रेस्टोर्ड है और कल लगभग 8,200 टन कमर्शियल एलपीजी की भी सेल हुई है.
नौदळ कमांडर परिषद 2026 पहिल्या पावण्याचे नवी दिल्लीत काल समापन झाले. 4 दिसांची ही परिषद भारतीय नौदलाच्या कार्यकारीची तयारी, मुळावी बांदावळ, रसद आणि मनीस संसाधन उपक्रमाचो व्यापक नियाळ घेवपा खातीर एक मुखेल माची म्हणून वावुरता असे संरक्षण मंत्रालयान सांगले. तसेच अस्तंत आशियान चालू आशिल्ल्या संघर्षाच्या फाटभुंयेर प्रचलित कार्यकारी वातावरणाचे मूल्यांकन केले. परिषदेचे वेळार भारतीय नौदलाची दर्यावेल्या सुरक्षा रणनितीची माहिती नौदळाचे मुखेले एडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हांणी जाहीर केली. परिषदेच्या फाटभुंयेर एडमिरल त्रिपाठीन सागर मंथनाची येजमानकी सांबाळी आनी संरक्षण संशोधन आनी विकासान सुदारणा करपाविशी आनी उद्देगाच्या सहभागातल्यान क्षमता विकास वाढोवपा खातीर नौदळाच्या वरिष्ठ फुडारी आनी विशय तज्ञांमदी चर्चा करपाक सुविधा मेळ्ळी अशें सांगले. वेपार आनी गुंतवणूक हांचे विशीं भारत नॉर्वे संवादाचे तिसरे अधिवेशन नवी दिल्लीत जाले. संवादाचे सह अध्यक्षपण वाणिज्य खात्याचे संयुक्त सचीव वाणिज्य आनी उद्देग मंत्रालय मोहित यादव आनी वेपार मंत्रालयाचे वेपार धोरण खात्याचे महासंचालक निना क्रिस्टीन रोर हांणी केले. संवादात भारत आनी नॉर्वे हांणी संवसारीक आनी देशी अर्थीक नियाळ घेतलो. तातूंत लवचीक पुरवण साखळी, उर्जा सुरक्षा, हवामान संक्रमण आनी घटमूट वेपार आनी गुंतवणूक हांची गरज नोंद केली. वेपारांत विविधताय हाडपाचे यत्न आनी परस्पर फायदेशीर वेवसायीक उपक्रमांक चालना दिवपाचे दोनूय वटांनी मान्य केले. तशेंच दोनूय राष्ट्रांनी भारत एफटीए टेपा खाला आपली वचनबद्धतायेची पुष्टी केली. तांणी टेपा खातीर संबंधीत विशिश्ट प्रस्नांचो आढावो घेतलो. तातूंत दर उणे करपाचे फायदे आनी वेपार आनी गुंतवणूक आडमेळी सोडोवपाची गरज आसा हांचो आस्पाव आसा. आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज बेंगळुरूच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमाचेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आनी दिल्ली कॅपिटल्स हांच्या मदीं 3:30 वरांचेर मॅच सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, रायलसीमा आनी तेलंगणा ह्या राज्यांनी उष्णतायेची ल्हारां पातळपाचो अदमास उक्तायला. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. तमिळनाडूंतल्या कोइंबतूर जिल्ल्यांत जाल्ल्या रस्तो अपघातांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुख्ख उक्तायलां. भारतान अधिकृतपणान पुष्टी केल्या की युनायटेड किंगडम आनी फ्रांसाच्या फुडारपणा खाला हॉर्मूज खाडीची राखण करपा खातीर दर्यावेल्या उपक्रमांत वांटेकार जावपाक आपोवणें दिला. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांच्या फुडारपणा खाला भारत आनी ऑस्ट्रिया हांच्या मदले वेपार आनी गुंतवणूक संबंद घटमूट करपाची संद मेळ्ळी. वेपार आनी गुंतवणूक हांचे विशीं भारत नॉर्वे संवादाचे तिसरे अधिवेशन नवी दिल्लीत जाले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 वरांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.